दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 6। देवाचे सहकर्मचारी म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की जी देवाची कृपा आपल्याला मिळते ती व्यर्थ घालू नका, कारण तो म्हणतो,
माझ्या सोयीच्या वेळी मी तुझे ऐकले आणि तारणाच्या दिवसात मी तुला मदत केली।
मी तुम्हाला सांगतो, देवाच्या सोयीची वेळ आताच आहे, आताच तारणाचा दिवस आहे। आमची सेवा दोषी ठरू नये यासाठी आम्ही कोणालाही दोष देत नाही। उलट सर्व प्रकारच्या परिस्थितीत आम्ही देवाचे सेवक होतो हे आम्ही दाखवून दिले। मग आम्हाला त्रास सोसावा लागो नाहीतर अडचणी येवत, छळ हो नाहीतर वेदना होत, छळात आणि दुःखात, फटके खाण्यात, तुरुंगवासात आणि दंग्यात, कठोर श्रमात, जागून काढलेल्या रात्रीत भुकेले असताना, शुद्धतेत, समजूतदारपणात, सहनशीलतेत आणि दयाळूपणात, पवित्र आत्म्याच्या आणि निर्वाज्य प्रीतीमुळे, सत्य बोलण्यात आणि देवाच्या सामर्थ्यात, आक्रमक आणि संरक्षक पद्धतीने नीतिमत्वाच्या शस्त्रासह, गौरव व अपमानाद्वारे आमच्या बद्दलच्या वाईट व चांगल्या बातमीने शहाणपणाने तरीही फसविणारे ठरले गेलेलो, जरी आम्ही प्रसिद्ध असलो तरी अप्रसिद्ध असे समजले गेलेलो, मरत असलेले तरी जगत असलेलो, मारलेले तरी अजून ठार न केलेले, दुःखी तरी नेहमी आनंद करीत, गरीब तरी पुष्कळांना श्रीमंत करणारे, जवळ काही नसलेले तरी सर्व काही जवळ असणारे असे आहोत। आम्ही मोकळेपणाने तुमच्याशी बोललो करिंथकरांनो आणि आमची अंतकरणे तुमच्यासमोर अगदी पूर्णपणे रीतीने उघडी केली। आम्ही तुमच्याबद्दल प्रेम भावना ठेवण्याचे थांबवले नाही, पण तुमची आमच्याबद्दलची प्रेम भावना मात्र थबकली आहे। आपल्यातली देवाणघेवाण चांगली असावी म्हणून मी तुमच्याशी माझ्या मुलांप्रमाणे बोलतो। तुम्हीही तुमची अंतकरणे विशाल करा, जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्याबरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका, नाहीतर नीतिमान व दुष्टपणा यात काय फरक उरला, किंवा प्रकाश व अंधार यात कोणते साम्य आहे? ख्रिस्त आणि बलियाल यांचा सलोका कसा होणार? विश्वासणाऱ्यांचा अविश्वासणाऱ्याबरोबर काय सारखेपणा आहे? देवाचे मंदिर आणि मूर्ती यांच्या मान्यता एक कशा असतील? कारण आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत, ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे,
मी त्यांच्या बरोबर राहीन आणि त्यांच्या बरोबर चालेन, मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील। म्हणून त्यांच्या मधून बाहेर या आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळे करा। प्रभू म्हणतो, अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका आणि मी तुम्हाला स्वीकारेन। मी तुम्हाला पिता असा होईन, तुम्ही माझी मुले व कन्या व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो।